भस्मासुर भस्मासुर
भस्मासुर भस्मासुर निराला
खड़ा लागला भस्मा मते खड़ा लागला
भस्मा मते खड़ा लागला भस्मा मते खड़ा लागला
भूमीवर पशुपति ने ठेविला
भूमीवर पशुपति ने ठेविला भूमीवर पशुपति ने ठेविला
त्याचा तुन निर्माण झाला
त्याचा तुन निर्माण झाला त्याचा तुन निर्माण झाला
कर जोडून
असूर कर जोडून
एकदा काय झालं नेहमीप्रमाणे शंकर अंघोळ केल्यानंतर मेकअप करायला बसले आता त्यांचा मेकअप म्हणजे भस्म तो भस्म लावत असताना अंगाला एक खडा मिळाला तो खडा त्याने असा भूमीवरती ठेवला तर भूमीवर ठेवल्याबरोबर त्याच्यातून एक असुर निर्माण झाला असुर निर्माण झाल्यानंतर शंकराने त्या असुराचं नाव ठेवलं भस्मासुर शंकर त्याला म्हणतात शंभू सांगे होत्या असुराला शिवस्मरणे शिवस्वरूप झाला ऐशी चित्ता भस्म पुरविण्या न करावी कसूर जारे आज पासून तुला सारे म्हणतील भस्मासुर
जारे आज पासून तुला सारे म्हणतील भस्मासुर जारे आज पासून तुला सारे म्हणतील भस्मासुर
शंकराने त्याचं नाव ठेवलं भस्मासुर आणि तो भस्मासुर मग मोठा होत गेला मोठं झाल्यानंतर तो शंकराला विचारतोय आता मला काहीतरी काम द्या कामाला लावा तेव्हा शंकराने सांगितलं की माझं नाव घेऊन जो कोणी मरेल त्याची भस्म आणून मला नेहमी तू पुरवायचीस झालं बाबा त्याने हे मान्य केलं भस्म आणायला लागला आणता आणता त्याला तो गर्वाने मातला म्हणाला शंकराला किती दिवस भस्म पुरवायचं म्हणून त्याने एक विचार केला काय विचार केला बघा विचार करून कैलासा गेला विचार करून कैलासा गेला सांगे शंभूला मिळेना भस्म पृथ्वीवर म्हणून मज द्यावा ऐसावर
म्हणून मज द्यावा ऐसावर
ज्याच्या माथी ठेवीन मी कर
ज्याच्या माथी ठेवीन मी कर ज्याच्या माथी ठेवीन मी कर
तोची भस्म व्हावा निर्धार
तोची भस्म व्हावा निर्धार तोची भस्म व्हावा निर्धार
पार्वती म्हणे हा तामसी असुर यासी कदापि द्यावा नाहीसावर कारण स्वार्थासाठी करतो चाकरी प्रभु सेवेचे सोंगू गाधारी खाली मुंडी पृथ्वी धुंडी याची नजर कैलासावरी तुम्ही विचार करा जरा तरी गेली सांगून पुराण खरीली दैत्य वराने होतो अरी
गेली सांगून पुराण खरीली दैत्य वराने होतो अरी
कसा बोलतो या लाड लाड मला बघून डोचक फिरलं
तुम्हा कळत नाही तुम्हा कळत नाही
कपटी मनाने वागतोय बर
तुम्हा समजत नाही तुम्हा समजत नाही
किती सांगू परी जरा ऐका तरी याच्या मनात काम वस करी याच्या मनात काम वस करी नि दैत्य वरान होतो अरे
गेली सांगून पुराण करी नि दैत्य वरान होतो अरे गेली सांगून पुराण करी नि दैत्य वरान होतो अरे गेली सांग
बोला शिवशंकर म्हणे आमचे लेकुर भस्मासुर जा बाळा तुझ दिदलावर ततास्तू ततास्तू म्हणून मोकळे झाले. त्याबरोबर हा आनंदाने नाचायला लागला भस्मासुर. वराच्या आगीची मशाल हाती दिसेल तयाच्या तो ठेवी तो माती मानवरड हा दानव उड एक एक करून भस्म होती पण जसा जो करतो तसा तो भरतो कस कळना याला रे दादा कस कळना याला कस कळना कस वळना कस कळना कस वळना कळल कस याला कळल कस याला कळल कस फसला रे दादा फसला फसला रे दादा फसला वर मिळो दैत्य अंगाने उभाने आडवा आडवा घालून याला कुणी तोडवा हो आडवा घालून याला कुणी तोडवा पृथ्वी सवारून स्वर्गावर आला पळवा वी पार्वतीला रे दैत्य म्हणे पळवा वी पार्वतीला पार्वतीला दादा पार्वतीला दादा पार्वतीला फसला रे दादा फसला फसला रे दादा फसला वर मिळो दैत्य फसला रे दादा फसला वर मिळो दैत्य फसला रे दादा फसला वर मिळो दैत्य फसला रे दादा फसला असा विचार दैत्याने केला.
कोणे गती
देवशरण गेले इंद्राला
कोणे गती
इंद्रासहित ब्रह्मदेवाला
कोणे गती
आणि ब्रह्मदेवासहित शिवशंकराला
कोणे गती
नाचे दैत्याचे काट थै 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 साऱ्या पृथ्वीवर तुफान उठलं
नाचे दैत्याचे काट थै 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 साऱ्या पृथ्वीवर तुफान उठलं नाचे दैत्याचे काट थै 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 साऱ्या पृथ्वीवर तुफान उठलं
माकडाच्या हातात कोळी दिलं समोर दिसेल ते जाळीत गेलं
जाळीत गेलं दादा जाळीत गेलं जाळीत गेलं दादा जाळीत गेलं
दैत्य रूपी माकड मद्य प्यालं
मद्य प्यालं दादा मद्य प्यालं मद्य प्यालं दादा मद्य प्यालं
हो त्याच्यात विंचू रूपी वर लाभलं
वर लाभलं दादा वर लाभलं
साऱ्या देवान झालं भय 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 आता स्वर्गावर येऊन पोचलं
नाचे दैत्याचे काट थै 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 साऱ्या पृथ्वीवर तुफान उठलं नाचे दैत्याचे काट थै 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 साऱ्या पृथ्वीवर तुफान उठलं नाचे दैत्याचे काट थै 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 साऱ्या पृथ्वीवर तुफान उठलं
अकस्मात भस्मासुर आला आणि भस्म करीन म्हणे जे जे इथं आला तेव्हा क्रोधे उमानात बोलला भस्म करून तू पृथ्वीला झालासी अधमासुर पण हे बघ तेल बी जाईल आणि तूप भी जाईल हातात शेवटी धुपाट नाहील अरे भस्मासुरा अरे भस्मासुरा वराने मातलास पुरा हे वग्न बर नव
अरे भस्मासुरा वराने मातलास पुरा हे वग्न बर नव अरे भस्मासुरा वराने मातलास पुरा हे वग्न बर
नव. तेव्हा दैत्य शंकराला म्हणतो दैत्य म्हणे शंकराला शंकराला दे तुझी गौरांगी मजला दैत्य म्हणे शंकराला शंकराला दे तुझी गौरांगी मजला
दैत्य म्हणे शंकराला
भस्म करू धावला
भस्म करू धावला भस्म करू धावला
महादेव धावतोय पुढं नि मा के भस्मासुर लागला
भस्मासुर लागला
शंकराला दे तुझी गौरांगी मजला भस्मासुर शंभूच्या मागे धावू लागला तेव्हा पार्वतीने श्री विष्णूचा धावा केला म्हणाली आज काय यांचं खरं नाही पार्वतीचा धावा ऐकून प्रत्यक्ष विष्णू तिथं आले आणि त्यांनी मोहिनीचं रूप घेतलं प्रत्यक्ष मोहिनीला बघून भस्मासुर म्हणतो
प्रथम तुझ पाहता प्रथम तुझ पाहता प्रथम तुझ पाहता जीव वेडावला जीव वेडावला ठसवून घेतले ठसवून घेतले निज मनी मी तुला प्रथम तुझ पाहता
भस्मासुर तिला म्हणतो प्रिये प्रथम दर्शनीच मी तुझ्या प्रेमात पडलोय लव ऍट फर्स्ट साईट हा तो तिला म्हणतो
रंभा की उर्वशी तू ग माझी मिशी बिंदास भिऊ नको तू माझी मोहिनी मी ग तुझा धनी जवळ लाजू नको
आता ये जवळ लाजू नको
ये
जवळ लाजू नको
ये
जवळ लाजू नको
ये बोलवायला लागला तेव्हा मोहिनी काय म्हणते बघा
मोहिनी म्हणते लाजू कशाला तेच काम आता करायचं तेवढंच आता बाकी राहिलंय माझ्या हातून मरायचं
माझ्या हातून मरायचं माझ्या हातून मरायचं
मोहिनी मनात म्हणायला लागली आता तेवढंच बाकी राहिलंय माझ्या हातून मरायचं तेव्हा वटरूपी ओविनी शिवे पाहिला असुर विनवित लग्नाला
गराणी चल ग बोल्यावर ती चढू गराणी चल ग बोल्यावर ती चढू गराणी चल ग बोल्यावर ती चढू
भस्मासुर तिला म्हणतो आपण बोहल्यावरती चढूया लग्न करूया तेव्हा मोहिनी त्याला म्हणते
म्हणे मोहिनी नवसमी केला वटवृक्षातील मम देवतेला म्हणे मोहिनी नवसमी केला वटवृक्षातील मम देवतेला
म्हणे मोहिनी नवसमी केला वटवृक्षातील मम देवतेला म्हणे मोहिनी नवसमी केला वटवृक्षातील मम देवतेला
लग्न आधी पती सवे करीन गायन नृत्याला लग्न आधी पती करीन गायन नृत्याला
म्हणे मोहिनी नवसमी केला वटवृक्षातील मम देवतेला म्हणे मोहिनी नवसमी केला वटवृक्षातील मम देवतेला
हा मोहिनी म्हणते मी वटवृक्षातील मम देवतेला असा नवस केलाय की लग्नाआधी जो कोणी माझ्या सवे नाचेल त्यालाच मी आपला पती मानेन तेव्हा दैत्य म्हणतो दैत्य म्हणे नाचावे कसे शिकव तू मला लागेल मग मी नाचायला तेव्हा मोहिनी म्हणते
नाच रे घुम्या नाचेन मी जशी नाच रे घुम्या नाच नाच रे घुम्या नाचेन मी जशी नाच रे घुम्या नाच
नाच रे घुम्या नाचेन मी जशी नाच रे घुम्या नाच
नाच नाही आला काळजी नको तुला येईल तस तू नाच पण एकदा
नाच रे घुम्या नाचे मी जशी नाच रे घुम्या नाच धात्रे तुम्या धात्रे मी तशी धात्रे तुम्या धात्रे तुम्या धात्रे मी तशी धात्रे तुम्या।
मोहिनी म्हणते भस्मासुराला, अरे ताथयता ताथयता म्हणजे क्लासिकल डान्स जरी नाही आला, क्लासिकल डान्स जरी आला नाही तरी चालेल, तुला येईल तसं तू नाच, पण एकदा नाच। झालं बाबा, एकदम दैत्य हातघाईवर आला, तो नाचायला लागला। मोहाचं घुमट वाजवलं दादा वाजवलं, बयेन बुवाला नाचवलं। मोहाचं घुमट वाजवलं दादा वाजवलं, बयेन बुवाला नाचवलं।
मोहाचं घुमट वाजवलं दादा वाजवलं, बयेन बुवाला नाचवलं। मोहाचं घुमट वाजवलं दादा वाजवलं, बयेन बुवाला नाचवलं।
कळला नाही त्याला आणि आवाज सांगेल तसा नाचतोय बावा,
आवाज सांगेल तसा नाचतोय बावा, आवाज सांगेल तसा नाचतोय बावा।
बाईने बांधला नाचाचा मुखडा, बावाच्या काळजाचा उडाला तुकडा,
बावाच्या काळजाचा उडाला तुकडा, बावाच्या काळजाचा उडाला तुकडा।
बाईने भरला नाचा तरंग, बावा उड्या मारी होऊन दंग,
बावा उड्या मारी होऊन दंग, बावा उड्या मारी होऊन दंग।
नाचता नाचता तिनं इशारा केला, हो नाचता नाचता तिनं इशारा केला, तियाला हत्तीचा डोईवर गेला,
तियाला हत्तीचा डोईवर गेला, तियाला हत्तीचा डोईवर गेला।
दादा तिरकिड धा, दादा तिरकिड धा, दादा तिरकिड धा, असं म्हटल्या बरोबर दैत्याला वाटलं आता नाच संपत आला, म्हणून घाई घाई हात्याचा डोईवर गेला, घाई घाई हात्याचा डोईवर गेला,
घाई घाई हात्याचा डोईवर गेला, घाई घाई हात्याचा डोईवर गेला।
त्याच्याच हाताने त्याला भस्मवलं दादा भस्मवलं, त्याच्याच हाताने त्याला भस्मवलं दादा भस्मवलं। बयेन बुवाच भस्म केलं, बयेन बुवाच भस्म केलं,
बयेन बुवाच भस्म केलं, बयेन बुवाच भस्म केलं।
मोहिनीने भस्मासुराचं भस्म केल्याबरोबर त्यागुणी मोहिनी रूपाला विष्णू चतुर्भुज झाला, वटरूपी सोडून शिव प्रगटला। गुरुदास म्हणे एक झाला हरि आणि हर, त्याच्यात चिरडून मेला तो भस्मासुर, म्हणून सांगितलेलं आहे भस्मासूर भस्मासूर
भस्मासूर।